लोककला, रंगमंदिर, रंगभूमी, कार्यक्रम, कथानक, दिवा, पोशाख, तळ, नावाचा फलक, नाचणारा कलाकार, नृत्यांगना, देश, कायदा, कायदेशीर, विवाह, अविवाहित, विवाहित, वयस्क, तरुण, मध्यम वर्ग, स्वच्छ, गवई, अस्वच्छ, बहिष्कृत, गुन्हा, ध्येय, कठिन, संस्कृति, इतिहास, जगणे, जीवन, गजबजलेला, सोंगाड्या, शांत, साधारणतः, विशिद्ध, वगळणे, समावेश, वेश्या, व्यापार विषयक, जमीन, सामाजिक, टोळी, गाणे, समाज, यात्रा, पारंपारिक कथा, रूढी, समान, वेगळा, हवे असणे, श्रीमंत, गरीब, निवृत्त होणे, नाच नर्तन नृत्य, सुधारणे, परिवर्तन, बदलणे, लैंगिक, राजकीय, राजकारणी, विडंबन, नट नटी, हावभाव, सहभाग, गट, श्रोता, उभे राहणे, बसणे, हलवणे, जलद, सावकाश, पाऊल, उडी, दाखविणे, व्यवस्थापक, आश्रयदाता, उपहास, संगीत, धुन, कवी, शिटी, शीळ, चेतावणे, आनंद, दुःख, विनोद, रागावणे, रडणे, हसणे, एकाकी, मस्त, वाईट, चांगले, आश्चर्य, सुरेख, सुंदर, कुरु, श्रृंगारिक, आकर्षक, विनोदी, मोहविणे, परका, भडक रंगाचे, साधा, शोभिवंत, अश्लील, मंदहास्य, दुःख, भेदभाव, तिरस्कार, आदराची भावना, जुने, नवीन, काळजी वाटणे, प्रणय कथा, कुटुंब, वडील, आई, आई वडील, आजोबा, आजी, मोठा भाऊ, छोटा भाऊ, मोठी बहीण, छोटी बहीण, आते भाऊ, आते बहीण, मावस भाऊ, मावस बहीण, काका, आत्या, मामा, मामे भाऊ, मामे बहीण, मावशी, कुटुंब संबंध, धर्म, मंदिर, धार्मिक विधि, देव, खेडेगाव, शहर, शहरी, ग्रामीण, नागरिक,